श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। विश्वरूप दर्शनाचा भाग सुरू आहे। 14व्या श्लोकापर्यंत निरूपण झालेलं आहे। अर्जुनाला निरनिराळ्या प्रकारचे देखावे पाहायला मिळत आहे। आश्चर्यचकित आहे। शेवटी ज्या ठिकाणी तो बसला आहे तिथेच त्याने खाली वाकून देवाला पूर्णपणे नमस्कार केला आणि तो बोलू लागला। आता अर्जुन देवाला काय म्हणणार हा भाग आज आपण पाहणार आणि तो भाग 11व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकापासून पुढे आपण निरूपणात आणणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अर्जुन वाच पश्यामि देवास्तव देव देहे सर्वास्तता भूत विशेष संधान ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषीष्य सर्वानुर्गाशस्व दिव्यान। हे देवा, तुझ्या देहामध्ये सर्व देव त्याचप्रमाणे स्थावर जंगमादी भूत विशेषांचे सर्व समुदाय कमळामध्ये असलेला ब्रह्मदेव विष्णू सर्व ऋषी आणि दिव्य नाग हे सर्व मी पाहत आहे। म्हणे जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखू परी साचची भले केले गोसाविया मज परितोषु जाहला साविया जी देखलाशी जो या सृष्टीची तू आश्रयो देवा मंदरा चेनी देवा मंदरा चेनी अंगलगे ठाई ठाई शपदांची दांगे तैसी ये तुझा देही अनेगे देखत से भुवने अहो आकाशाचिये खोळे दिसती ग्रहगणांची कुळे का महावृक्षी अविसाळे पक्षी जातींची तया परी श्रीहरी तुझा विश्वात्मखी ये शरीरी स्वर्गू देखसे अवधारी सुरगणेशी प्रभु महाभूतांचे पंचक एथ देखत आहे अनेक आणि भूतग्राम एक एक भूतसृष्टीचे। अर्जुन म्हणाला हे प्रभो तुमचा जय जयकार असो। तुम्ही सामान्य असूनही हे विश्वरूप पाहण्यास समर्थ झालो म्हणजे माझ्यासारख्या सामान्याला तुम्ही हे विश्वरूप दाखवलं ही तुमची अद्भुत कृपाच आहे। पण महाराज आपण खरोखर चांगले केलीत। तू ह्या सर्व सृष्टीला आश्रय आहेत असे पाहिले आणि सहजच मला समाधान वाटले। देवा मंदर पर्वत मंदार पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी हिंस्त्र पशूची अरण्य असतात त्याप्रमाणे ह्या तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पाहत आहे। महाराज आकाशाच्या खोळीमध्ये ग्रह समुदायांचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी असावीत हे श्रीहरी ऐक। त्याप्रमाणे तुझ्या ह्या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी देव समुदायासह मला सर्व जग दिसत आहे। महाराज आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पंचमहाभूतांच्या अनेक पंचकड्या मी पाहत आहे आणि एक एक भूत सृष्टीतील प्राणी समुदाय सुद्धा मी पाहत आहे। जी सत्यलोको तुझ माझी आहे देखिला चतुरानु हानोहे आणिएरीकडे जव पाहे तव कैलासोही दिसे श्री महादेव भवानी येशी तुझा दिसतसे एके अंशी आणि तू तेही गार्षी केशी तुझ माझी देखे पै कश्यबादी ऋषिकुळे ये तुझा स्वरूपी सकळे देखतसे पाताळे पन्नंगेशी किंबहुना तैलोक्यपती तुझी आएके काची अवयवाची भिंती ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणो आणि तेथींचे जे जे लोक ते चित्र रचना जी अनेक ऐसे देखत से अलौकिक गांभीर्य तुझे। महाराज सत्यलोक तुमच्या विश्वरूपामध्ये आहे हा पाहिला, हा ब्रह्मदेव नव्हे का? आणि दुसरीकडे पाहतो तो कैलासही मला दिसतो, पार्वतीसह श्री शंकर तुझ्या एका भागात दिसत आहे, आणि हे श्रीकृष्णा तुला देखील तुझ्या या विश्वरूपामध्ये मी पाहत आहे, तुला म्हणजे श्री विष्णूला। कश्यपादी ऋषींचे समुदाय हे सर्व तुझ्या स्वरूपामध्ये दृष्टीस पडतात, त्याचप्रमाणे सर्पांसह सातही पाताळे तुझ्या स्वरूपामध्ये दृष्टीस पडत आहे। अरे फार काय सांगावे, हे त्रैलोक्याच्या राजा श्रीकृष्णा, तुझ्या शरीरावरील एक एक भाग हीच कोणी भिंत आणि तिच्यावर हे 14 लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट उमटलेले आहेत असे वाटते। आणि त्या लोकांमधील जे जे प्राणी तीच वेगवेगळी चितारलेली चित्रे होत, याप्रमाणे तुझी अलौकिक गंभीरता माझ्या दृष्टीस पडत आहे श्रीकृष्ण। अनेक बाहू दरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वा सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपं। हे विश्वेश्वरा, हे विश्वरूपा कृष्णा, मी तुला अनेक हात अनेक पोट अनेक मुखे अनेक डोळे असलेला अनंत रूपाने सर्व ठिकाणी भरलेला असा पाहत आहे। तुझा आरंभ मध्य किंवा अंत यापैकी मला काही सुद्धा दिसत नाही। त्या दिव्य चक्षुचे नी पैसे चहूकडे जव पाहत असे तव दोरदंडी जैसे आकाश कुंभैले तैसे एकची निरंतर देवा देखतसे तुझे कर करीत आगवेची व्यापार एकी काळी मग महाशून्याचे नि पैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे तैसी देख तुसे अपारे उदरे तुझी जी सहस्त्र शीर्षयाचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळे की परब्रह्मची वदन फळे मोडोनी आले तैसी वक्त्रे जी जेवुती तेवुती तुझी देखतसे विश्वमूर्ती आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेखा सैंध। त्या दिव्य सृष्टीच्या बळामुळे मी जो चहूकडे पाहत आहे तो बळकट भुजांच्या ठिकाणी आकाश उत्पन्न झाले आहे असे दिसते। त्याचप्रमाणे देवा एकटे तुझे हातच एका वेळी सर्व व्यापार निरंतर करीत आहे असे मी पाहतो, म्हणजे त्या विश्वरूपाचे जितके हात आहे जितके पाय आहे सगळेच्या सगळे काम करत आहेत असं अर्जुनाला दिसत आहे। मग ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडाची भांडारीच उघडावीत तशी तुझी अमर्याद पोटे मी पाहत आहे। महाराज आपली हजारो मस्तके मी पाहत आहे असे जे आपले श्रुतीने वर्णन केले आहे त्याचा अनुभव या विश्वरूपामध्ये एकाच वेळी कोटीपेक्षाही अधिक वेळा मी घेतला, अथवा परब्रह्मच मुखरूपी फळांनी दाट भरून आले असे दिसते। त्याचप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा, मी जिकडे तिकडे तुझी मुखे पाहत आहे आणि त्याचप्रमाणे डोळ्यांच्या अनेक पंक्तीच्या पंक्ती जिकडे तिकडे मी पाहत आहे। हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशांतराळ हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे तुझ वेन एकादियाकडे परमाणुही तुला कोडे अवकाशु पाहतसे परी न सापडे ऐसे व्यापिले तुआ इही नाना भूती संहिते जे तुली साठविली होती महाभूते ते तुलाही पवाडू तुआ अनंते कोंदला देखतसे ऐसा कवणे ठाया हुनी तू आलासी एथ बैसलासी की उभा आहासी आणि तू कवणीये मायेचिये पोटी होतासी तुझे ठाण केवडे तुझे रूप वय कैसे तुझ पलीकडे काय असे तू काय सयावरी आहासी ऐसे पाहिले मिया। हे असो हा स्वर्ग, हे पाताळ किंवा ही पृथ्वी, ह्या दिशा, हे आकाश असे बोलण्याची सोय राहिली नाही. सर्वच विश्वरूपाने भरून गेलेले मी पाहत आहे. तुझ्याशिवाय एखाद्याकडे परमाणू एवढी तरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने शोधित आहे, पण परमाणू एवढी जागासुद्धा तुझ्याशिवाय शिल्लक नाही असे मला दिसून येते. अशा प्रकारे तू सर्व जग व्यापून टाकले आहे. या नाना प्रकारच्या प्राण्यांसहित जितकी काही महाभूते साठवली होती तितकाही विस्तार तू जो अनंत त्या तुझ्याकडून पूर्ण भरलेला मी पाहत आहे. असा तू कोणत्या ठिकाणाहून आलास? तू येथे बसलेला आहेस की उभा आहेस? आणि तू आतापर्यंत कोणत्या आईच्या पोटात होता? तुझी आकृती तरी केवढी आहे? तुझे रूप कसे? तुझे वय किती? तुझ्या पलीकडे काय आहे? आणि तू कशावर बसलेला आहेस? असे जेव्हा मी पाहू लागलो तेव्हा महाराज मला काही सुद्धा कळून येत नाही. तव देखिले जी आगवेची तरी आता तुझ देवा ठाव तुझी, तू कवणाचा नव्हेची ऐसेची अनादी आयता. तू उभा ना बैठा दिघडू ना खुजटा, तुझ तळी वरी वैकुंठा तू ची आहासी. तू रूपे आपण याची ऐसा देवा तुझी तूची वयसा, पाठी पोट परेशा तुझे तू गा. किंबहुना आता तुझ तूची आगवे अनंता, हे पुळत पुळती पाहता देखिले मिया. परी या तुझी या रूपां तू जी उणीव एक असे देख तू, जे आदि मध्य अंतू तिन्ही नाही. तेव्हा महाराज हे मी सर्वच विचार करून पाहिले आणि विचार करतो तर आता देवा तुझे ठिकाण तूच आहे, तू कोणाचाही नाहीस, तर तू अनादी आणि स्वतः सिद्ध असाच आहेस. तू उभा नाहीस, बसलेला नाहीस, तू उंच नाही किंवा ठेंगणा नाही, देवा तुझ्या खाली आणि तुझ्यावर फक्त तूच तूच आहेस. तू उभा ना बैठा दिघडू ना खुजटा, तुझ तळीवरी वैकुंठा तुची आहासी. सर्व तूच आहे, तू रूपाने आपल्या सारखाच आहे देवा, तुझे वय तूच जाणतोस. हे मायेच्या मालका, तुझी पाठ कुठे आहे आणि पोट कुठे आहे हे तुझं तुलाच ठाऊक आहे. आता फार काय सांगावे हे अनंता, तुझे सर्व तूच झाला आहेस. मी वारंवार विचार करून हेच मला कळत आहे, परंतु या तुझ्या रूपामध्ये जो एक कमीपणा मला आढळून येतो तो हा की अमुक ठिकाणी तुझा आरंभ, अमुक ठिकाणी तुझा मध्य आणि अमुक ठिकाणी तुझा शेवट आहे, असे कितीही पाहू गेले तरी हे अजिबात दिसून येत नाही. एरवी गिवसले आगवा ठाई परी सोयन लाहेची कही, म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येथ. एवं आदि मध्यांतरहिता विश्वेश्वरा अपरिमिता, तू देखिलासी जी तत्वता विश्वरूपा. तुझ महामूर्तीच्या अंगी उमटली या पृथक मूर्ती अनेगी, लेईलासी वाने परीची आंगी ऐसा वड तू आहासी. नाना पृथक मूर्ती तिया दुमवलेली तुझा स्वरूप महाचळी, दिव्यालंकार फुली फळी सा सिन्नलिया. तो काय जे महोदधी तू देवा, जाहलासी तरंगी मूर्ती हेलावा. की तू वृक्षु एक बरवा मूर्ती फळी फळलासी. खरे म्हटले तर तुझ्या विश्वरूपी मी हे आदि मध्य अंत सर्व ठिकाणी शोधले, पण त्याचा कोठेच पत्ता लागत नाही. म्हणून तुझ्या स्वरूपी हे तिन्ही निश्चय करून नाही, तुझा आदीही नाही, मध्यही नाही आणि अंतही नाही. हे आरंभ मध्य व शेवट नसलेल्या अशा देवा, अशा अमर्याद त्रैलोक्य नायका, हे विश्वरूपा, मी याप्रमाणे तुला खरोखरच पाहत आहे. तू जो विश्वरूप, त्या तुझ्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटल्या आहेत. म्हणून नाना प्रकारची वस्त्रे अंगावर तू धारण केली आहेस असे वाटते, अथवा दिव्य अलंकार रूप फळाफुलांनी अगदी दाट भरून आलेल्या अशा या अनेक प्रकारच्या मूर्तिरूप वृक्षवेली तुझ्या या विश्वरूप महापर्वतावर उत्पन्न झालेल्या आहेत, अथवा हे परमेश्वरा, तुझ्या स्वरूपावर दिसणाऱ्या मूर्तिरूपी लाटांनी उसळणारा असा तू मोठा समुद्र आहेस, किंवा तू एक चांगला वृक्ष असून मूर्तिरूपी फळांनी फळभारास तू आला आहेस. जी भूती भूतळ मांडिले, जैसे नक्षत्री गगन गुढले, तैसे मूर्तिमय भरले तुझे देखतसे रूप. जी एकेकीच्या अंग प्रांती होय जाय हे त्रिजगती, एवढिया ही तुझ्या अंगी मूर्ती की रोमा जालिया. ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा तू कवण पायेथ कैसा, हे पाहिले तवा मुचा सारथी तो चीतू. तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सर्वदा, भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपा ते धरिसी. कैसे चहू भुजांचे सावळे, पाहता ओल्हावती मन डोळे, खेव देऊ जाईजे तरी आकळे दोही चिबाही. महाराज, प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग पाण्यानी, जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे, किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले आहे, त्याप्रमाणे तुझे स्वरूप मूर्तीनी भरलेले आहे असे मी पाहतो. महाराज, एका मूर्तीच्या अंग प्रदेशामध्ये हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे आणि लयाला जात आहे अशा प्रचंड मूर्ती असूनही त्या सर्व तुझ्या म्हणजे त्या विश्वरूपाच्या शरीराच्या रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत, म्हणजे एका केशाच्या ठिकाणी. असा विश्वाचा पसारा मोडून इथे तू कोण, तू कसा असा विचार करून पाहिले तर आमचा जो सारथी तोच तू आहेस. म्हणजे एवढा मोठा विश्वरूप असलेला देव तो अर्जुनाचा सारथी आहे. तर हे श्रीकृष्णा, विचार करून पाहिले तर मला असे वाटते की तू नेहमी असाच व्यापक स्वरूपाने असतोस, पण भक्तावर कृपा करण्याकरिता तू सुंदर सगुण अवतार घेतोस, दुसरे काही नाही. तुझे श्याम सुंदर चतुर्भुज रूप कसे आहे की ज्याला पाहिले असता मन आणि डोळे दोन्हीही तृप्त होतात, आणि त्याला आलिंगन दिले असता दोन्ही हातामध्ये हे विश्वरूप, हे चतुर्भुज रूप कवटाळले जाऊ शकते, पण विश्वरूप नव्हे. ऐसी मूर्ती कोडिसवाणी कृपा, करुणी होसी विश्वरूपा, खिया मुचियाची दिठी सलेपा, जे सामान्यत्वे देखती. तरी आता दिठीचा विटाळू गेला, तू आ सहजे दिव्य चक्षू केला, म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. परी मकरतुंडा मागिली कडे, होतासी तोची तू येवडे, रूप जाहलासी हे पुढे ओळखिले मिया. हे विश्वरूपा देवा, तुम्ही भक्तांवर कृपा करून असे सुंदर रूप बनता, परंतु आमच्याच दृष्टी मलिन आहेत, म्हणून त्या तुमच्या सगुण मूर्तीला सामान्यत्वाने आम्ही पाहतो. तर आता तो दृष्टीचा दोष दूर झाला, कारण तू लीलेने मला ज्ञान दृष्टिवान बनविलेस, आणि म्हणूनच तुझा मोठेपणा जसा आहे तसा मी पाहू शकलो. परंतु मकरतुंडाच्या मागल्या बाजूला जो तू बसलेला होतास, तोच तू एवढे विश्वरूप बनला आहेस हे मी पाहिले, हे मी आज जाणले. मंडळी, या विश्वरूपाच्या अध्यायामध्ये, या विश्वरूप योगामध्ये परत परत विषय निघत आहे. अनेक प्रकारची नयन, अनेक प्रकारची डोळे, अनेक प्रकारचे तोंड, अनेक प्रकारच्या वेशभूषा, अनेक प्रकारचे आयुधे हत्यारे, या सर्व अनेक गोष्टी यात आहे. यात प्रेम आहे, यात शांती आहे, यात करुणा आहे, यात दया आहे, यात रौद्र रूप आहे, यात विभत्स रूप आहे, यात वीर रूप आहे, सर्व प्रकारचे रस याच्यामध्ये भरलेले आहे. आणि असे असून हे संपूर्ण रूप एक आहे. किती रूपांच्या हातात शस्त्रे अस्त्रे आहेत, कितींच्या हातात कमळासारखे सुगंधित पुष्प आहे, कितींच्या हातामध्ये सुंदर सुंदर शंख चक्र गदा अशा गोष्टी आहेत, आणि कितींच्या हातामध्ये विषाचे प्याले देखील आहेत। मंडळी, या संपूर्ण जगामध्ये जेवढे काही प्राणी मात्र, फक्त माणूसच नव्हे, जेवढे काही प्राणी मात्र आहेत, सर्वांमध्ये तोच आत्मा ठासून ठासून भरलेला आहे, आणि म्हणून ते सर्वच्या सर्व या विश्वरूपाचा पार्ट आहे, ते इंटिग्रल पार्ट आहे या विश्वरूपाचे। म्हणून विश्वरूपाच्या माध्यमातून अर्जुनाला हे जाणायला सोपं झालं की कशा प्रकारे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक आत्मा, एकाच योग्यतेचा आत्मा सर्वत्र भरलेला आहे। त्यात वर्णव्यवस्था नाही, त्यात लहान मोठ्यांचा भेद नाही, त्यात श्रीमंत गरीब असा भेद नाही, त्याच्यामध्ये कुठली जातपात नाही, त्याच्यामध्ये माणूस किंवा जानवर असा भेद नाही। अशा प्रकारचा धर्म, विश्वधर्म, ज्याला माऊली विश्वदेव म्हणतात, या विश्वात कोंदून राहिलेला देव, म्हणजे यात विश्वामध्ये कोंदून कोंदून भरलेलं परमात्म्याचं चैतन्य, ते अर्जुनाने साकार रूपाने पाहिलं। माऊली ज्ञानेश्वर स्वतः निराकार भक्तीच्या मार्गात आलेले होते। वैष्णवनाथ संप्रदायात निराकार भक्तीचा मार्ग, पण ज्ञानेश्वरीमध्ये जागोजागी साकार भक्तीची कल्पना, मूर्तीची कल्पना आणि साकार स्वरूपात भगवंताचे स्मरण, भक्ती योग, साकार स्वरूपाची भक्ती, परमात्म्याचे नामस्मरण, या सर्व साकार गोष्टी, या गोष्टीवर भर देऊन साकारातून कसे आपण निराकारापर्यंत जाऊ शकतो याची पूर्ण माहिती या ज्ञानेश्वरी ग्रंथात ठावोठाई ठाई ठाई भरलेली आहे। हा विश्वरूपाचा अध्याय हा त्यातलं एक सुंदर दागिना आहे, संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सर्वात मोठा दागिना। जसा एखाद्या पतिव्रता स्त्रीचा सर्वात मोठा दागिना म्हणजे तिचं मंगळसूत्र असते ना, तसं मला वाटते की या संपूर्ण गीता ग्रंथात 18 अध्याय जे आलेले आहेत, त्या संपूर्ण 18 अध्यायाचं मंगळसूत्र जर कोणाला म्हणायचं तर तो या विश्वरूपाचा हा मोठा 11 अध्याय हे मंगळसूत्रासारखा आहे। यातला एक एक मणी, एक एक दागिना, एक एक त्याच्यामध्ये केलेली कलाकुसरी या विश्वरूपामध्ये भरलेली आहे, आणि असं हे विश्वरूप आपण आता त्याचं निरूपण सुरू आहे, आणि परमात्म्याच्या कृपेने आपल्यालाही फार चांगल्या पद्धतीने माऊलीच्या शब्दांमुळे आपल्या अंतकरणात उतरवता येत आहे। परमात्म्याला आपण हेच विनंती करू की आम्हाला सुद्धा अशीच दृष्टी दे की पदोपदी जागोजागी राणी वनी आम्हाला तूच तू दिसू दे, सर्वत्र तूच ओतप्रोत भरून राहिलेला अशी प्रचिती येऊ दे। आज आपण इथे थांबू, या पुढचा भाग उद्या घेऊया। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।